चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट, सोमवार 9 डिसेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज देशभरात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3,070 रुपये ते 3,130 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3,170 रुपये ते 3,210 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,175 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,200 रुपये ते 3,225 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,240 रुपये ते 3,350 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3,120 रुपये ते 3,170 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,200 रुपये ते 3,250 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,470 रुपये ते 3,480 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,215 रुपये ते 3,300 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, सीझन 2018-19 तयार व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 20,300 रुपये ते 20,400 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 हंगामाच्या पीक वितरित करण्याची मागणी 20,700 रुपये ते 20,800 रुपये आहे, तथापि सध्या बाजारात कोणताही विक्रेता नाही। सीझन 2019-20 या हंगामात कच्च्या साखरेचे एक्स फॅक्टरी दर 20,200 रुपये ते 20,300 रुपयेपर्यंत होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमजा 150 असलेल्या सीझन 2018-19 $322 ते $324 आहेत आणि इक्युमजा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $332 ते $334 आहेत। बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 25,000 मेट्रिक टन कच्च्या साखरेचा व्यापार 20,260 रुपयेमध्ये झाला, तर कर्नाटक 12,500 मेट्रिक टन पांढऱ्या साखरेचा व्यापार 21,100 रुपयेमध्ये झाला। भारतीय कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $324 ते $326 आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $350.60 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $13.28 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.06 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.14 झाला। क्रूड फ्युचर्स 4,165 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $58.59 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 42.28 अंकांनी वर येऊन 40,487.43 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 16 अंकांनी वर येऊन 11,937.50 अंकावर बंद झाला।